पुढील नोंद टेटू इंग्रजीमध्ये इंडियन ट्रम्पेट ट्री. टेटू हा पानझडी वृक्ष बिग्नोनिएसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव ऑरोझायलम इंडिकम असे आहे. हा वृक्ष मूळचा भारत आणि चीनमधील असून भूतान, श्रीलंका आणि फिलिपिन्समध्येही दिसून येतो. पाडळ, निळा मोहोर या वनस्पती बिग्नोनिएसी कुलातील आहेत. या कुलातील वनस्पतींची फुले आकाराने मोठी आणि रंगीत असल्याने यातील वृक्ष शोभेसाठी बागांमध्ये लावतात. भारतात हा सर्वत्र दाट वनात आढळतो. टेटू हा वृक्ष सुमारे 12 मीटर पर्यंत उंच वाढतो. बुंध्याचा व्यास 10 ते 15 सेंटीमीटर असून साल गुळगुळीत फिकट तपकिरी दिसते. पाने संयुक्त, समोरासमोर मोठी व 1 ते 3 मीटर लांब असतात. पर्णिका लंबगोलाकृती असून अंडाकृती आकाराच्या परंतु टोकदार असतात. फुले उन्हाळ्याच्या अखेरीस पावसाळ्याच्या मध्यापर्यंत येतात. ती रात्री उमलतात आणि सकाळपर्यंत कोमेजून जातात. ही फुले फांद्यांच्या टोकाला सरळ 3 ते 60 सेंटीमीटर लांब उभ्या झुपकेदार फुलोऱ्यात 10 ते 20 या संख्येने येतात. प्रत्येक फूल 6 ते 10 सेंटीमीटर लांब व गडद लाल असून त्याचा आकार तुतारीसारखा असतो. पाकळ्या मांसल व दुर्गंधी असून त्यांच्या कडा नागबोडी व झालरीसारख्या दुमडलेल्या असतात. फळे म्हणजे शेंगा 40 ते 90 सेंटीमीटर लांब व 5 ते 6 सेंटीमीटर रुंद, चपटी व टोकदार असून तलवारीसारखी दिसतात. या शेंगा हस्तिदंताप्रमाणे दिसतात म्हणून त्यांना हस्तिदंती फल असेही म्हणत असावेत. शेंग वाळल्यावर ती 2 भागात उकलते आणि असंख्य पांढऱ्या व चपट्या बिया वाऱ्याबरोबर उडत जातात. वटवाघळांमार्फत परागण होण्यासाठी या वनस्पतीची फुले अनुकूलित झालेली असतात. टेटूच्या मुळांची साल चवनप्राश तयार करण्यासाठी वापरतात. कोवळी फळे, बिया आणि पाने औषधात वापरतात. त्यात ओरोझायलिन नावाचे औषधी द्रव्य असते. सालीची पूड हळदीमध्ये मिसळून जनावरांच्या जखमेवर लावतात. कोवळे शेंडे आणि कच्च्या फळांची भाजी करतात. ही नोंद केली आहे श्री द महाजन यांनी.